अध्याय सातवा श्लोक क्रमांक 17। तेषां ज्ञानी नित्य युक्त एक भक्तिर विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थं अहं सच मम प्रियः। तेथ आरती तो आरती से ही व्याजे, जिज्ञासु तो दानावया लागी भजे, तिजेनि तेने इच्छिजे अर्थ सिद्धि। मग चौथी आचा ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तु एकू पाही ज्ञानी आजो। जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे, फिटले भेदा भेदांचे कडवसे, मग नीच गाहला समरसे आणि भक्तुही तेवीची। परी आणिकांची दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो। जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे निरे, तेही भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला। जरी पवन हालवून पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे, तैसे शरीरी हन कर्मे, तो भक्त ऐसा गमे, परी अंतर प्रतीती धर्मे नीच जाहला। आणि ज्ञानाचे नी उजिडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला साता। हा गा जीवा पहिली कडिली खुणे, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाचे नी वेगळेपणे काय वेगळा होई।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण पाहिलं की आत्मनिवेदन भक्ती ही समज आहे, अंडरस्टँडिंग आहे। आधी केलेल्या ज्या सर्व साधना आहेत, त्या साधनांनी निर्माण झालेली समज आहे। तसंच आपण असं पाहिलं की या साधनांनी जी समज निर्माण होते ती देण्याबद्दल असते। जसं श्रवणामध्ये मन द्यायचं, चित्त द्यायचं, श्रद्धा ही देखील आपलं सर्वस्व अर्पण करण्याची गोष्ट आहे। श्रद्धापूर्वक श्रवण म्हणजे जणू आपल्या स्वतःला अर्पण करणं, वेगळं न ठेवता। म्हणून श्रवणामध्ये आत्मनिवेदन आहे। जर तशा बेताचं, तशा उंचीचं श्रवण झालं, तर श्रवण करतानाच आत्मनिवेदन आहे। तशा तऱ्हेने आत्मनिवेदन ही सहज स्थिती आहे। गुरुपदिष्ट साधनेमध्येच आत्मनिवेदन आहे. ध्यानामध्ये मनच अर्पण करणं आहे, तर्कच अर्पण करणं आहे, मनरहित होणं आहे. तर्क बुद्धी सोडून देणं आहे, वासना अर्पण करणं आहेत, विचार नाहीसे करणं, विचारांचा लय होणं हे ध्यानामध्ये आहे. अर्पण केल्यानंतर जे आपल्यापाशी आहे ते अर्पण केल्यानंतर आपल्यापाशी विषय आहेत, विषय अर्पण करायचे म्हणजे नाहीसे करायचे, निरस्त करायचे. आपल्यापाशी विचार आहेत, विचार अर्पण करायचे म्हणजे निरस्त करायचे, नाही असं करायचं. निवेदन म्हणजे अर्पण, समर्पण. आणि या समर्पणातून आपल्यापाशी काही राहतच नाही. जसं श्रवणामध्ये आपल्यापाशी चित्तच राहत नाही, मनच राहत नाही, ध्यानामध्ये आपल्यापाशी विचारच राहत नाही. ज्याची कायम संगत असते, झोपेत देखील संगत असते. झोपेतही विचार करतो असा कित्येकांना अनुभव येतो. मन कायम आपल्याजवळ असतं, तेच नाहीसं झालं, तेच अर्पण केलं, हे आत्मनिवेदनच आहे. आणि अशा प्रकारच्या अर्पणानी, अशा प्रकारच्या समर्पणानी जे आपल्यापाशी आहे ते अर्पण केल्यानी निखळ मी शिल्लक राहतो, शुद्ध मी शिल्लक राहतो. विचाराखेरीज, मनाखेरीज, तर्काखेरीज, विषयांखेरीज ते सगळं गेल्यानंतर उर्वरित राहतं ते म्हणजे स्वरूप. आणि असं स्वरूप शिल्लक राहिल्यानंतर अर्चन, वंदन आणि दास्य हा खरोखरच ध्यानात आलेली आत्मप्रचिती सदृढ करण्याचा उपाय आहे. कारण देहभाव काही एक शिल्लक राहतो तो अर्चनामध्ये नाहीसा होणं, वंदनामध्ये नाहीसा होणं, दास्यामध्ये नाहीसा होणं, अहंता नाहीशी होणं, सख्यामध्ये या सगळ्याची पूर्ती समज आल्यामुळं सद्गुरूंचं प्रेम ओढवून घेणं. आणि एवढं प्रेम ओढवून घेतल्यानंतर आपण समर्पित झालेलं असल्यामुळे स्वतःला विशेष न मानणं हे सख्य भक्तीचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या आत्मनिवेदनानंतर, साधनेत घडणाऱ्या आत्मनिवेदनानंतर या निवेदनाची सहज स्थिती होते, समर्पणाची सहज स्थिती होते. मागच्या वेळेला आपण पाहिलं की साक्षित्व मधलीच एक ओवी घेतली, 14वी ओवी घेतली या समासातली, दशक 4 समास 9, तत्वे साक्षत्वे वोसरती साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कैचा, अशी ती ओवी होती. प्रवचनाच्या मागच्या शेवटची ओवी घेतली ती. आपल्यापाशी आपण ध्यानाला बसलेले असताना देखील आठवण असते देहाची. एकदा ओम तत्वम सोहम सहा असं म्हणाला, तीन वेळेला म्हणाला, चिंतन केलं आणि उत्कट चिंतनानी ते परमात्म स्वरूपच आपण आहोत अशा दृढ निश्चयामध्ये आला. आता आपल्या स्वतःला देह मानेनासा झाला. आपण निराकार निर्गुण परमात्म्याशी तदाकार झाला चिंतनानी, गुरुवाक्याच्या चिंतनानी. आणि मग श्वास वगैरे घेतले सोहमचे, आणि त्या भावामध्ये बसून राहिला, हळूहळू परत देहबुद्धीवर आला, परत देहावर आला, इंद्रियांवर आला, मनावर आला, संसारामध्ये फिरायला लागला, कर्माचा विचार करायला लागला, पंचभूतिक जगतामध्ये परत आला आणि मग साक्षीत्वानी त्याच्यातून बाहेर पडण्याची खटपट करू लागला। या साक्षीत्वानी तत्व ओसरून जातात, कालांतरांनी ते साक्षीत्व होतं, ते साक्षीत्व तत्व ओसरून गेल्यानंतर समोर शून्य झालं म्हणजे काहीच नाही, त्याचा साक्षी झाला, शून्याचा साक्षी झाला, नंतर साक्षीत्वही संपतं, कारण साक्षीत्वाची गरज भासत नाही, साक्षीत्व नुरे, साक्षीत्व उरतच नाही आणि आत्मप्रचिती शिल्लक राहते। तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की आत्मा असे आदी अंती आपण काहीचा, ज्याला मी असं म्हणत होतो ध्यानामध्ये वारंवार जी देहबुद्धी परत येत होती ती आता निशेषच जाते गेली, तो मी उरलाच नाही, आता उरला तो आत्मा। हे जे साक्षीत्व ध्यान आहे हे ध्यान नंतर ध्यानातून उठल्यानंतरही कायम राहिलं असं गृहित धरा, कल्पना करा। आणि थोडा आपल्या स्वतःच्या देहाकडं साक्षीत्वानी पाहायला लागला, देहाच्या कर्मांकडं साक्षीत्वानी पाहायला लागला, आत्मा असे आदी अंती लक्षात आलं ध्यानामध्ये, आणि तशा प्रकारे आपण आत्मा या निश्चयानी आपल्या स्वतःच्या देहाकडं थोडा वेगळेपणाने पाहायला लागला, आपल्या स्वतःच्या कर्मांकडं थोडा वेगळेपणाने पाहायला लागला। थोडा याचा अर्थ बराच काळ देहाबरोबरच राहणार, देहाला चिकटलेलाच आहे, पण जमायला लागलं, थोडं थोडं करायला लागला, दिवसातून 2-5 वेळेला 10 वेळेला लक्षात यायला लागलं। संसाराकडे साक्षीत्वानी पाहायला लागला, आपल्या पत्नीकडे, पतीकडे, मुलांकडे, घराकडे, आपण आत्मा आदी अंती आत्मस्वरूप आहोत आणि हे जे सगळं जड दृश्य विश्व आहे त्या विश्वाकडे साक्षीत्वानी पाहायला लागला। तेवढ्या वेळापुरतं देहावरचा विश्वास, मनावरचा विश्वास, कर्मांवरचा विश्वास, त्या कर्मांमध्ये गुंतून जाणं, संसार, संसारावरचा विश्वास, त्याच्यात गुंतून जाणं, पती, पत्नी, मुलं, घरं, दारं, गाड्या, घोडे, बँड बाजा, वाजंत्री, काय जे असेल ते, स्वतःची टिमकी वाजवणं, हे सगळं संपलं। जेव्हा जेव्हा हे जमलं तेव्हा ते सगळं संपलं। तत्वे, साक्षत्वे ओसरती, म्हणून ध्यान हे आपण बसतो तेवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, हेच ध्यान पुढे थोडं वाढलं, एक्सटेंड जर झालं, ध्यानाचा विचार जर वाढवता आला, साक्षत्व नुरे, काही काळ हे साक्षत्व जमतं मग साक्षीत्व संपून जातं आणि आदी अंती आत्माच आपण असे शिल्लक राहतो। हे व्यवहारात देखील घडतं, ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेत जणू ध्यान घडतं, याला सायोज्य मुक्ती म्हटलेलं आहे। चालता बोलता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता, सद्गुरूचे निबोधे ही ती सायोज्य मुक्ती। सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान असे अनेक शब्द या स्थितीला आहेत। या ओवीनंतर मी असं म्हटलं की ही आत्मनिवेदन म्हणजे पूर्वी केलेल्या ज्या पूर्वी किंवा करत असलेल्या साधन आहेत त्या प्रत्येक साधनांनी स्वतःला समर्पित करायला जमत आहे. आणि आता साधनांनी जे समर्पित करायला जमत आहे साधना नसलेल्या काळात देखील विवेकानी स्वतःला समर्पित करायला जमत आहे. तुम्ही सतत नाम घेऊ शकत नाही, बसून तुम्हाला कर्म करावी लागतील. तुम्ही सतत ध्यान करू शकत नाही, बसून तुम्हाला कर्म करावी लागतील. व्यवहार सांभाळायला लागेल. या व्यवहाराच्या वेळेला देखील सतत पूजा नाही करू शकत. अशा सर्व वेळेला जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष साधना नवविधा साधना ज्या आहेत त्याच्यातल्या पहिल्या 8 साधना प्रत्येक वेळेला करू शकत नाही बसून, अशा वेळेला बराच मोठा भाग या साधनेच्या बाहेर राहतो तुमच्या जीवनाचा. तर त्या साधना बनून जाणं, सहजगत्या साधना बनून जाणं किंवा साधनेने प्राप्त होणारा बोध तेव्हाही टिकून राहणं आत्मनिवेदन आहे. म्हणून ध्यान आणि ध्यानाचा पुढचं ध्यान म्हणजे आत्मनिवेदन असं मी मागच्या वेळेला म्हणालो. आता समर्थ विवेकाने तत्व झाडा करावा असं सांगतात. समर्थांचं जे आत्मनिवेदन भक्तीचं तंत्र आहे ते साधनेचं नाही, त्यामुळं इथं विवेक विचार यालाच प्राधान्य आहे. याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार पाहता उघडा आपण नाही. एकदा मी कोण याचा निवाडा होणं गरजेचं आहे, याचा निर्णय होणं गरजेचं आहे. ज्याला ज्याला मी असं म्हणतो तो खरंच मी आहे ना हे पाहावं असं ते म्हणतात. तसं पाहता पाहता लक्षात येतं की मी ज्याला मी असं म्हणतो तो खरा मी नाही, तत्व झाडा तेव्हा होतो. अगदी मी आता आहे जसा आहे तसा, माझा देह माझ्याजवळ आहे, त्याच्यातली नखं फक्त काढून टाकली. ज्याला मी आता मी असं देह समजतो सलूनमध्ये गेलो केस कापून टाकले, एरवी केसांसकट आपल्या स्वतःला मी समजतो की नाही. विलास हसतोय कारण डोक्यावर केस नाहीत. आपण ज्याच्या सकट आपल्या स्वतःला मी असं समजतो त्याच्यातलं काही काढलं तरी आपल्याला चालतं. स्वामीजी म्हणायचे की डॉक्टर म्हणतात पायाला गँग्रीन झालं, अंगठा एक प्रकारे सडला, बराच होईन असा झाला. डॉक्टर असं म्हणतात की भाऊसाहेब एवढा ऐका, हा एवढा कापून टाका. तो कचरतो, नको म्हणतो, पण म्हणतो की मी राहिलो पाहिजे, कापा. ते समजा अजून थोडं मागं गेलं आणि म्हणाले की या घोट्यापासून कापा, ते अजून नाही बरं झालेलं. तो म्हणतो मी राहिलो पाहिजे, कापा. नख कापतो तसा परवानगी देतो. विवेकानी हा तत्व झाडा करावा असं समर्थ म्हणतात. विवेकानी आपल्या शरीरात जी पंचमहाभूतं आहेत ती विवेकानी बाहेरच्या पंचमहाभूतात मिसळतातच, तीच आहेत आपल्या अंगावर आहेत ती. त्याला ते विवेक प्रलय असं म्हणतात. विवेकाने ती त्यांची त्यांच्याजवळ गेली तर उर्वरित राहतं ते स्वरूप, तो आत्मा. आणि जवळपास या आत्मनिवेदनामध्ये एवढाच जास्त विचार आहे. आत्मनिवेदन हा विचारच आहे तसा, साधनेने प्राप्त होणारा विचार, साधनेने प्राप्त होणारी समज, साधनेने जे अर्पण करायचं ते अर्पण झाल्यावर उर्वरित राहतं ते, बस एवढंच आहे. समर्थ असं म्हणतात, तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. तत्वरूप भासे सकळ भासे, विवेक पाहता निरसे. हे जे तत्वरूप आहे ते सगळं भासमान आहे, पण विवेकापुढे हे टिकत नाही. जसं धुकं सूर्यप्रकाशापुढे टिकत नाही, विवेकाच्या प्रकाशात पाहू गेलं तर मात्र हे काही शिल्लक राहत नाही. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे, आत्मा असे आपण कैसा. प्रकृतीचा निरास विवेकानी जर करता आला, केला, तर जे उर्वरित शिल्लक राहतं तो मी, त्यालाच आत्मा म्हणण्याचा प्रघात आहे. जे शुद्ध पारमार्थिक परिभाषेतला आत्मा हा शब्द, एरवी देहालाही आत्मा, ज्याला आत्मा याचा अर्थ मी, तो आत्माच उरतो. परिशुद्ध असा मीच फक्त शिल्लक राहतो. आपण म्हणजे आपण हा शब्द ते नेहमी आता देहाला वापरतात. काही काही आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण कैसा म्हणजे ज्याला मी असा नख शिखांत ज्याला म्हणतो की नाही, जे पायाच्या अंगठ्याच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जे आपल्याला मी असं वाटतं ते काही मी नाही, तो आपण नाही. समर्थ म्हणतात की या विचारांनी जर पाहायचं झालं तर एक मुख्य परमेश्वर, तत्व निरसून गेली तर उरतो तो परमेश्वर. परमेश्वराला विसरलं तर दिसते प्रकृती जगताकार. त्या जगताकार प्रकृतीतच आपण एक आहोत, आपला देह ही त्याच्यातच आहे. दोनच गोष्टी आहेत, एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकारू. दुसरं म्हणजे दृश्य विश्व, ज्या दृश्यामध्ये आत्ता माझ्या सकट हे सगळं आहे, दृश्यच आहे. मला वगळून नव्हे, म्हणजे माझ्या देहाला वगळून नव्हे. पण आपल्याला वगळायची सवय आहे आपल्या स्वतःला. आपल्या स्वतःला वगळून आपण दृश्य जगत पाहतो. आणि परमेश्वर माहीत नसल्यामुळे एक परमेश्वर आहे असं म्हणतो. म्हणून एक परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, आणि स्वतःला वगळल्यामुळे मी, अशा तीन गोष्टी इथं उपस्थित आहेत. समर्थ म्हणतात, विवेक दृष्टीने जर पाहिलं तर तूही जगदाकारामध्येच आहेस, तू त्याच्यापेक्षा वेगळा नाहीस, तू म्हणजे तुझा देह. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा आपण कैसा चोर आणिला मध्ये. हा जो तिसरा तू स्वतःला मी असं समजतोस देहाला, आणि जगतामध्ये जगतापासून आपल्या स्वतःला वेगळा काढतोस, तो हा चोर कोण आणलास. उपनिषदामध्ये ती गोष्ट आहे ना की 10 मुलं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोहायला म्हणून विहिरीत उतरतात. यथेच्छ पोहल्यानंतर 2-2.5 तास ती मोठ्या आनंदाने बाहेर येतात. आणि त्याच्यातला एक म्हणतो की आपण 10 जण होतो पोहायला गेलो तेव्हा, तर आहोत ना सगळे, म्हणून तो मोजतो तर त्याला 9 दिसतात. तो सांगतो की आपल्यापैकी कोणीतरी एक नाहीये, आपण 9 आहोत, 10 होतो पहिले. म्हणून दुसरा मोजतो तर त्यालाही 9 भरतात. त्यामुळे कोणीतरी आपल्यापैकी कोणीतरी बाहेर आला नाहीये पाण्यातून अशा भीतीने सगळे रडायला लागतात. त्यांचं रडणं ओरडणं चालू असताना बाजूने एक वाटसरू चाललेला असतो, तो विचारतो काय झालंय म्हणून. तेव्हा ते सांगतात की आम्ही पाण्यात उतरलो तेव्हा 10 जण होतो, पण बाहेर आल्यावर आम्ही 9 भरलो. त्यांनी सांगितलं की कसे 9 भरला ते दाखवा, तेव्हा एकाने मोजून दाखवलं की आम्ही कसे 9 आहोत. तेव्हा त्या मुलाला त्यांनी मोजलेले 9 दाखवले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की अयम त्वम दशमा बाला, हा तो तू 10वा, तुम्ही 10 आहात, तुम्ही बुडालेले नाहीत, तुमच्यापैकी कोणी बुडालेलं नाही. आपल्या स्वतःला विसरायची, दृश्यातून बाजूला काढण्याची आपल्याला सवयच लागलेली आहे. समर्थ म्हणतात की हा आपण नावाचा चोर जर काढून टाकला तर एक प्रकृती राहते, एक परमेश्वर राहतो. मग पाहावं प्रकृती म्हणजे आपण आहोत का, लक्षात येतं आपण नाही, उरतो तो परमेश्वर, आपण परमेश्वर स्वरूप. जे आपलं नाही ते काढून टाकलं किंवा अर्पण केलं की उर्वरित राहतं ते स्वरूप, तो आत्मा. ऐसा हे सिद्धची असता नाथिलीच लागे देह अहंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नाही. पण जर नीट विचार पाहिला, विचार केला, विवेक केला, तर लक्षात येतं की आपण नावाचा पदार्थ नाही. आपण एक 5 मिनिटं शांत, 2 मिनिटं. श्वास शांत संथ घ्या. मन शांत होईल. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु। हा विवेक आणि तत्व झाडा याच्याबद्दल समर्थ जिथं जिथं सांगताहेत आत्मनिवेदन भक्ती म्हणून ते आपण पाहणार आहोत। दशक 13 समास दुसरा सारासार निरूपण नाम समास त्याच्यामध्ये विवेक करावा तो परमात्मा मी असा सोहम भावानी ओळखावं आणि स्वरूप होऊन राहावं असं समर्थ सांगतात। तसं म्हणतात की सारा सार विचार उभारले जगडंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा। सारा सार विचार ऐका। सार म्हणजे काय ते तुम्हाला प्रथम सांगतो। तुम्ही एक फळ जर खायला घेतलं तर त्याचा गर खाता आणि साल आणि बी फेकून देता तेव्हा गराला सार असं म्हणण्याची प्रथा आहे तुम्हाला सांगतो। आणि आठळी किंवा बी आणि साल हे असार मानण्याची प्रथा आहे। तुम्ही जर शेंगा घेतल्यात तर शेंग फोडली तर आज जो दाणा असतो तो दाणा स्वीकारणं हे सार आहे आणि फोलपट हे असार आहे म्हणजे आपल्या कामाचं नाही ते टाकून देणं याला असार असं म्हणतात। हे जे सगळं जगडंबर उभं राहिलेलं आहे किंवा दिसतं आहे दृश्य जगडंबर त्याच्यामध्ये सार काय किंवा कोण कोणते पदार्थ आणि असार काय कोण कोणते पदार्थ हे विवेकाने ओळखा असं समर्थ म्हणतात। जसं शेंगदाणा हा सार आणि फोलपट हे असार तसं या जगतामध्ये शुद्ध जाणीव हे सार कारण ती नित्य असते ती अविनाशी असते शाश्वत असते आणि त्या जाणीवेच्या बरोबर जो देह असतो किंवा पंचभूतिक वेष्टण असतं ते असार असतं याचं कारण तो नाशिवंत असतं ते जाणारं असतं। सार हे शाश्वत असतं आणि असार हे अशाश्वत असतं पण सार आणि असार म्हणजे प्रकृती आणि पुरुष क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपराप्रकृती आणि पराप्रकृती मिळून एकत्रित हे विश्व दिसतं म्हणजे विवेकाने ओळखायला लागतं की त्याच्यामध्ये सार आहे की नाहीये। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोटके देहाचे उभे जन्म होतो तेव्हा अगदी अगदी लहान एवढं कोपरा एवढं असा देह असतो आणि चेतना तेथे उपलब्ध आहे पण त्या देहाच्या आत चेतना असते। नुसता देह हा असार त्याच्यात जर चेतना मी जरा चुकतोय बोलायला कोणाला धक्का नको लागायला मनाला त्याच्यात चेतना असते त्याच्यात चेतना असल्यामुळे त्या देहाच्या येण्याचा आनंद होतो नाहीतर असाराचा काय आनंद आहे काहीच नाही। पण सार हे असाराबरोबरच आपल्याला प्राप्त होतं। जीव चैतन्य हर देहासकट आपल्याला येतं, आपल्यापाशी येतं। ते असं म्हणतात ते चळवळीचे नि लोभे, केवढा लोभ निर्माण होतो, आनंद होतो, आला म्हणती तो जन्माला आला असं म्हणतात। आणि या देहाचा म्हणजे असाराचाही उपकार आहे, कारण फोलपट हे शेंगदाण्याला सुरक्षित ठेवतं। त्याचा उपयोग आहे। सोललं एकदा तर दाणा खराब होतो, पण शेंगेच्या आत असलेला दाणा खराब होत नाही। ती जर चांगली वाळवली, म्हणजे पाण्याचा अंश त्याच्यातून काढून टाकला, तर फोलपटामध्येच दाणा सुरक्षित राहतो। देहामध्येच जीवात्मा असेल तर तो जीवात्मा आहे हे ओळखताही येतं, आणि त्या देहालाही महत्ता प्राप्त होते। आणि तो जर जीवात्मा निघून गेला देहातून, तर देह पार्थिव, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण घराचे मालक असलो तरी इतर लोक असं म्हणतात की लवकर न्या। आता मालक वगैरे मालक गेला, त्याचा आज जो खरा मालक होता तो आता राहिला नाही, आता याला न्या, लवकर न्या, कॉम्प्लिकेशन नको व्हायला, असे आपल्यातले जे विवेकी शहाणे लोक असतात ते असं सांगतात की लवकर न्या, गडबड नको। आणि हे सगळ्या जगताबद्दल लागू आहे। झाड पाना फुलांनी डवरलेलं आहे ते जिवंत आहे। प्रकाश पडल्याबरोबर डोळे मिटतात, आहे आत चैतन्य आहे। आतलं चैतन्य हे बाहेरून देखील स्पष्ट प्रतीत होतं, पण आपण बाहेर जे आहे ते पाहतो, आपण जीवन पाहत नाही, ही आपली अडचण आहे। जीवन अध्यारूत आहे आपल्या दृष्टीने, ते असायचंच, ते जे असायचंच त्याला विशेष किंमत न देता, म्हणून आपण रूपाकडे लक्ष फार देतो, रूपाला भाळतो, वर्णाला भाळतो, आकाराला भाळतो, म्हणून आपल्याला कावळा आवडत नाही, राजहंस आवडतो, आपण आकाराकडे लक्ष देतो। दोघांच्या आत एकच आहे, चैतन्य रूपाने एकच आहे। विनोबा म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला टिटवीचं ओरडणं अभद्र आहे असं म्हणतोस, तुझंही बोलणं टिटवीला अभद्र वाटत असेल, तुझा आवाज तिला आवडत नसेल, तू कोण ठरवणार भद्र आहे की अभद्र आहे? तू कोण ठरवणार भारद्वाज दिसला म्हणजे पुण्य झालं आणि कावळाना दिसला म्हणजे नको दिसायला? तू कोण? त्याच्या आत जे आहे ते सार आहे, आणि बाहेर जे आहे तो देह आहे, तो जाणारा आहे, तो असार आहे। त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा, म्हणून याच्यात सार काय आहे आणि असार काय आहे हे विवेकाने ओळखलं पाहिजे। दिसेल ते नासेल, आणि येईल ते जाईल, जे दिसतं ते नाश पावणारं आहे। सुगंधच दुर्गंध होतो, अगदी उत्तम वास येत असणारं फळ तसंच राहिलं तर काही काळाने त्याच्यातूनच दुर्गंध निर्माण होतो. फुलाचंच खत होतं. दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी असतात. खतातूनच उत्तम फुलं येतात. जे दिसेल ते नाशिवंत आहे. रूपच नंतर कुरूपता धारण करतं. आपण असं म्हणतो की काय काय उत्तम रूप होतं, इतका चांगला पुरुष, गोरापान, तरणाबांड, उत्तम तब्येत, उत्तम डोळे, पण अगदी अंथरुणात आता असा झाला, पाहवत नाहीये असं म्हणतो. रूपच कुरूपतेकडे जातं. जे दिसतं तेच नाश पावतं. यत् दृष्टम तं नष्टम, जे जे दिसतं ते सगळं नाश पावणार आहे आणि येईल ते जाईल आणि जे जन्माला आलेलं आहे ते मृत्यूपर्यंत जाणार. जन्म झाला तर जसं बरं वाटतं तसं मृत्यू झाल्यावर वाईट वाटणं ही मानवी भावना आहे. त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण त्याच्या पलीकडेही एक सार पाहण्याची दृष्टी असावी असं समर्थ सांगतात. जे असतची असेल त्याची सार, या जाणाऱ्यामध्ये जे अखंड टिकून राहतं तर ते सारभूत आहे. आणि सार आणि असार मिळूनच सगळे पदार्थ झालेले आहेत. मागा आत्मानात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखोन सांडिला, आत्मा जाणता लागला मुळींचा मूळ तंतू. मागच्या समासामध्ये, खरं म्हणजे मागचा समासही घ्यायला पाहिजे हे समजून सांगण्यासाठी, पण मी केलेलं निरूपण त्याच्यात आलं, तो समास न घेताही आलं म्हणून घेतलेला नाही. अनात्मा आहे तो अनात्मा ओळखून किंवा जाणून त्याचा विवेकाने त्याग केला की सगळं संपलं हे ज्याला समजतं तो शिल्लक राहतो आणि तो ते आपलं स्वरूप आहे हे लक्षात आल्यावर आत्मा जाणता लागला मुळींचा मूळ तंतू. तो आत्मा किंवा ती जाणीव देखील ज्या परमात्म्यापासून आलेली आहे त्या मूळ तंतूपर्यंत तो पोचतो. आपण परमात्मा या दृढ बोधापर्यंत, अविचल बोधापर्यंत तो जातो. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती. सारासार विचार श्रुती बरा पहावा म्हणून हा मुळींचा मूळ तंतू परमात्मा, तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी जगताकार होणारी, जगताकडे धावणारी, असाराकडे धावणारी जी वृत्ती होती ती वृत्ती थांबली पाहिजे आणि ती मुळाच्या ठिकाणी गेली पाहिजे. जी वृत्ती मुळाकडे जाते तिची निवृत्ती होते. मुळी जे राहिली वृत्ती, बाहेर जाणारी वृत्ती माग आली तरी मना यया बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या मनाला सहज जी बाहेर जाण्याची सवय लागलेली आहे ती मोडावी आणि ती हृदयाच्या डोहात बुडेल असं काही करावं. वृत्ती बाहेर पडली तिथून तिथून तिला मागं ओढून आणावं, जगताकडे जाईल. येतो येतो निश्चरती चंचलम मनम अस्थिरम ततः ततः नियम्यैतत् आत्मनी एव वशम नयेत. जिथे जिथे ती जाईल तिथून तिथून मागं ओढून आणावी. मागं ओढून आल्यानंतर आत्म्याच्या ठिकाणी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? काहीच नाही करायचं. फक्त बाहेर जाते तिथून मागं ओढून आणायची, कारण आत्मा हा वृत्तीला जाणता येत नाही. तिची बाहेर जाण्याची खोड मोडायची बस, आणि ती जिथून उद्भवते आपल्या आत्मचैतन्यापासून किंवा जीवचैतन्यापासून वृत्ती निर्माण होते त्या तिथं तिला आणून ठेवायचं, एवढंच करायचं. मग आणि आत काही जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, तिला जाणता येत नाही. तिला उठू द्यायचं नाही, उठली तर माघारी आणायची. माघारी आणल्यानंतर जिथून ती उठते चैतन्यापासून त्या चैतन्यात विसर्जित करायची, तिथं तिला ठेवून द्यायचं. राहिली याचा अर्थ त्या मुळाच्या ठिकाणी जी वृत्ती राहते, मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, तिची निवृत्तीच होते, ती वृत्ती रहित होते. सारा सार विचार श्रोती बरा पहावा. ती आसारापासून मागं आणावी आणि मुळापाशी नेऊन ठेवावी, ती निवृत्त होते. निवृत्त झाल्यानंतर सार विचार कळतो, ती साराशी तद्रूप होते. हा सगळा समास मी घेत नाहीये. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, म्हणून उपासना आणि ज्ञान हे दोन्ही एकमेकांना चिकटूनच असलं पाहिजे. हे दोन्ही एकच आहेत. ज्या क्षणी नाम घेतो त्या क्षणी बोध. कबीर घरात नसताना कमाल असताना एक सद्गृहस्थ आले, नाम घ्यायचे म्हणाले कबीरांकडून. वाट पाहिली बरीच, पण कबीर ना यायला उशीर होत होता. कमालांना म्हणाले की उपदेश हवा होता. ते म्हणाले की सकाळी उठल्यानंतर शांतपणे तीन नामं घ्या, दुपारी तीन नामं घ्या आणि रात्री झोपताना तीन नामं घ्या, बस एवढीच उपासना, असं कमाल म्हणाले. ती व्यक्ती समाधान होऊन गेली. आणि मग नंतर कबीर घरी आले तेव्हा कोणी आलं तर का काय अशी विचारणा केली, तेव्हा कमाल असं म्हणाले की एक मनुष्य आला तर अनुग्रह घ्यायचा होता, नाम समजून घ्यायचं होतं. मग काय सांगितलंस? तर कमाल म्हणाले की सकाळी तीन नामं घे म्हटलं, दुपारी तीन नामं घे आणि रात्री तीन वेळेला नाम घे, बस. ते म्हणाले अरे तीन वेळेला कशाला सांगितलं? सकाळी एक, दुपारी एक आणि रात्री एक पुरे होतं, असं कबीर म्हणाले. एका नामानेच ज्ञान आणि उपासना एकत्र यायला पाहिजेत. त्याच्याकरता तीन नाम, एकवीस नाम, एकशे अकरा. मी कुठल्या तरी मध्ये पुस्तक वाचत होतो, त्याच्यात लिहिलेलं होतं की प्रश्न उत्तर होती की किती मण्यांची माळ असावी. मग काय स्टँडर्ड उत्तर होतं काय आता मला ते नीट आठवत नाही. 111 का 121 मणी पाहिजेतच, आणि मोठी माळ किती मण्यांची असावी, मग 1000 काहीतरी असा आकडा होता. काय करायचेत? कबीर म्हणाले एक नाम पुरे, कारण 121 वेळेला म्हणत असताना पहिले 50 म्हणताना असं म्हणत असतो की अजून 70 आहेत नाम, आता जरी मन लागलं नाही तरी पुढच्या 70 लावायचा प्रयत्न करू. आणि 100 झाल्यावर लक्षात येतं की इतकं मन फिरतच होतं, आता 20 मात्र घेतली पाहिजेत असा विचार येऊन 2-3 नाम घेईपर्यंत माळ संपूनही जाते. ज्ञान आणि उपासना एकत्र टिकतंय कुठं? एकत्रच राहिलं पाहिजे. ध्यान केलं बोध झाला, चिंतन केलं बोध झाला, नाम घेतलं बोध झाला. बोध झाला याचा अर्थ शांती मिळाली, समाधान मिळालं, निश्चय झाला आपण आत्मस्वरूप आहोत. उपासनेचं जे काम होतं ते संपलं, उपासना ज्ञान देऊन गेली. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगद उद्धार, द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञानघन चैतन्य सत्ता. द्रष्टा राहिला ज्ञान होतं, द्रष्टा आणि साक्षी एकच. साक्षी राहिला तो ज्ञानाला प्राप्त होतो. जो जाणता असतो द्रष्टृत्वामुळं साक्षीत्वामुळं, व्यवहारात देखील साक्षीत्व जाणायला शिकतो. जो जाणून राहतो विवेकाने ज्ञान प्राप्त होतं. त्याला चैतन्य किंवा सत्ता, देहाच्या अंतर्यामी असणारी सत्ता, ज्या सत्तेच्या योगाने देह चालतो बोलतो, त्याच्या संबंधी तो जाणायला सुरुवात करतो. तुकाराम महाराज म्हणतात ना, चालते शरीर कोणाची आहे सत्ते, ती सत्ता ज्यांनी जाणली. तेव्हा असं लक्षात येतं की ज्ञान देवची तत्वता बरे पहा. हे ज्ञान आपल्याला होणं म्हणजेच देव होणं आहे, देव प्राप्त होणं आहे. त्या ज्ञानाचे विज्ञान होते. आणि हे ज्ञान एकदा झालं की त्या ज्ञानाची सहज स्थिती आपल्या ठिकाणी होते. हा विज्ञान देखील शब्द समर्थांचा विशेष शब्द आहे. आत्मनिवेदन आणि विज्ञान एक, उन्मनी आणि विज्ञान एक, सहज स्थिती आणि विज्ञान म्हणजे तेच. त्या ज्ञानाचे विज्ञान होते. शोधून पहा बहुत मते, कुठंही पहा, कोणतीही शास्त्र पहा, हेच सापडेल असं समर्थ म्हणतात. चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. आपला विषय काय चाललाय, जे चंचळ आहे अथवा असार आहे ते टाकायचं कसं, हा विषय चाललाय. या प्रकारांनी जे जे चंचळ म्हणून आहे ते सगळं टाकलं जातं आणि निश्चळ तेवढं शिल्लक राहतं. नासिवंत नासेल की नासेना ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. फार स्पष्ट बोलतात. नाशिवंत आहे ते नाशणार आहे, जाणार आहे. फळ खराब होत आहे म्हणून आपण रडत नाही. जे नाशिवंत आहे ते नाशणार आहे, देह आहे तो जाणार आहे. तो जाणार आहे का जाणार नाहीये आपल्याबद्दल, आपल्या देहाबद्दल चाललंय, दुसऱ्याच्या नाही. ऐसा अनुमानची आहे मना, अशा प्रकारचा जरा संदेहच मनामध्ये आहे. मी गोष्ट वाचली ती की एक सावकार मरणशय्येवर सगळ्या डॉक्टरांचे उपाय थकलेले होते, तरी देखील एक विशेष धन्वंतरी बोलवून आणला. त्या सावकाराचे 4 मुलगे बिछाण्याच्या जवळ उभे होते. त्यांनी नाडी पाहिली, ठोके पाहिले, सगळ्या प्रकारे तपासलं आणि मोठ्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बाहेर घेऊन गेला. त्याला सांगितलं की आता काही उपाय नाही, मोठा मुलगा आत आला, बाकीच्या भावांनी विचारलं की काय म्हणाले आणि यांनीही काय म्हणाले ते पाहण्यासाठी कष्टाने डोळे उघडले. त्यांनी विचार केला की स्पष्ट कल्पना दिलेली बरी, म्हणून तो म्हणाला की आता आता फारसा उपयोग नाही असं म्हणाले. ते म्हणाले की आता नाम घेतलेलं चांगलं. ते ऐकल्यावर सावकारीने डोळे मिटून घेतले. मुलांनी हात पकडला आणि म्हणाले की तुमची काय इच्छा आहे. सावकाराची मुलं म्हणजे त्यांची काय इच्छा आहे ते जाणून घ्यायला उत्सुक असणारच ना. सावकार मरणशय्येवर आहे, तुमची काय इच्छा आहे. मुलांना विचारायचं होतं एक, पण सावकाराने डोळे उघडले आणि सावकार म्हणाला की सेकंड ओपिनियन घेऊ. तर ही आपली कथा आहे, ही सावकाराची नाही. नाशिवंत नासेल की नासेना, आता हे नाशणारे का नाशणार नाहीये ऐसा अनुमानची आहे मना. अरे जाणारे हे माहीत पाहिजे कधी ना कधीतरी, या दुखण्यात नाही तर पुढच्या दुखण्यात, या वयात नाही तर पुढच्या कोणत्या तरी वयात. हे टिकणार नाहीये, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे असा जो संदेह बाळगतो तो ज्ञानाचा अधिकारी कदापि होत नाही. त्यांनी काहीही केलं तरी, कितीही श्रवण केलं, कितीही साधना केली, कितीही ध्यानाला बसला, नित्य निश्चयो केला, संदेह उरतची गेला. नित्याचा निश्चय करायचा आणि संदेह राहायचा म्हणजे स्वतःबद्दल, दुसऱ्याबद्दल नाही. स्वतःबद्दल पक्का असला तर मग जग नाशिवंत आहे हे कळतंच आपोआप. त्याला म्हणायला लागत नाही तू मरणारेस तू मरणारेस, असं म्हणायची गरज नाही. नित्य निश्चय केला, नित्याचा निश्चय रोज करतोय आणि तरीही संदेहात आहे, तरी तो जाणावा वाहवला महामृगजळी. तर महामृगजळात तो वाहतो आहे, मृगजळात कसा वाहील. मृगजळाचा पूर पण तो मात्र वाहतो आहे, असं जाणावं असं समर्थ म्हणतात. किती स्पष्ट बोलावं पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्री राम काही निवेदन आहेत।